रोमकरास पत्र अध्याय 16। किंख्रियातील मंडळींची सेविका म्हणजे आपली बहीण फिबी, हिची मी तुम्हास ओळख करून देतो, यासाठी की तुम्ही पवित्र जनास योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा, आणि ज्या कोणत्याही कामात तिला तुमची गरज लागेल त्यात तिला सहाय्य करावे, कारण ती स्वतः पुष्कळ जणांची व माझीही सहाय्यकारिणी अशी ठरून चुकली आहे। ख्रिस्त येशू मध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला या सलाम सांगा। त्यांनी तर माझ्या जीवाकरिता आपला जीव धोक्यात घातला। त्यांचे आभार केवळ मीच मानितो असे नाही, तर विदेशी लोकांच्या सर्व मंडळ्याही मानितात। जी मंडळी त्यांच्या घरी आहे तिलाही सलाम सांगा। माझा प्रिय अपयनत याला सलाम सांगा। तो ख्रिस्तासाठी आसिया देशाचे प्रथम फळ आहे। मारियस सलाम सांगा, तिने तुम्हासाठी फार श्रम केले आहेत। माझे नातलग व सोबतीचे बंदीवान आंद्रोनिक व युनिया यास सलाम सांगा। ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत व माझ्या पूर्वीच ख्रिस्तामध्ये होते। प्रभूमध्ये माझा प्रिय आम्फलियात याला सलाम सांगा। ख्रिस्तामध्ये आमचा सहकारी उर्बान व माझा प्रिय स्ताखू यास सलाम सांगा। ख्रिस्तामध्ये पटलेला अपिल्लेस याला सलाम सांगा। अरिस्तबुलच्या घरातील माणसास सलाम सांगा। माझा नातलग हेरोदिओन याला सलाम सांगा। नरकिसाच्या घरातील माणसे प्रभूमध्ये आहेत त्यास सलाम सांगा। प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या त्रुफैना व त्रुफोसा यास सलाम सांगा। प्रिय पार्सीस इला सलाम सांगा, तिने प्रभूमध्ये फार श्रम केले। प्रभूमध्ये निवडलेला रूफ याला आणि मला माते समान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा। असुंक्रित फ्लगोन हार्मेस पत्रबास हार्मास यास व त्याचबरोबर जे भाऊ आहेत त्यास सलाम सांगा। फिललग व युलिया निरिय व त्याची बहीण व ओलंपास यास व त्याचबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वास सलाम सांगा। पवित्र चुंबनाने एकमेकास सलाम करा। ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम सांगतात। आता बंधुजन हो, मी तुम्हास विनंती करीतो की तुम्हाला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडखळे आणणारे त्याचवर लक्ष ठेवा आणि त्याचपासून दूर असा, कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत नाहीत तर आपल्या पोटाची करीतात आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्यांच्या अंतःकरणास फुलवितात। तुमचे आज्ञापालन सर्वांस प्रसिद्ध झाले आहे, म्हणून तुम्हाविषयी मी आनंद मानितो। तरी जे बरे आहे त्या संबंधाने तुम्ही शहाणे असावे आणि वाईटापासून अलिप्त असावे अशी माझी इच्छा आहे। शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायाखाली लवकर तुडवील। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हासह असो। माझा सहकारी तिमथ्य व माझे नातलग लुक्य यासोन व सोसिपतेर तुम्हास सलाम सांगतात।
हे पत्र लिहून देणारा मी तर्तिय तुम्हास प्रभूमध्ये सलाम सांगतो।
माझे व सर्व मंडळींचे आतिथ्य करणारा गायस याचा तुम्हास सलाम। नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त याचा तुम्हास सलाम। आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुम्हा सर्वांवर असो। आमेन। आता माझ्या सुवार्तेप्रमाणे व जे गुज युगानुयुग गुप्त ठेविलेले होते परंतु आता प्रकट झाले आहे आणि सर्व राष्ट्रातील लोकास त्यांनी विश्वासाधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्या द्वारे कळविले आहे। त्या गुजाच्या प्रकटीकरणाप्रमाणे येशू ख्रिस्ताविषयीच्या घोषणेप्रमाणे तुम्हा स्थिर करण्यास समर्थ जो केवळ एकच ज्ञानी देव त्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे युगानुयुग गौरव असो। आमेन।